नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर. देशभरातल्या 11 लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप. एकात्मिक निवृत्तीवेतन UPS योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन. परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पीक विमा दाव्याचे प्रलंबित 225 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा. आणि मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येत आहेत. देशभरातल्या 11 लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी तसंच 5000 कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. लखपती दिदींचा हा राज्यातला पहिला ऐतिहासिक मेळावा असेल. 34 राज्यांमधल्या जवळजवळ 30,000 ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दिदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीतला हा तिसरा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. केंद्रीय मंत्रिमंडळानं एकात्मिक निवृत्तीवेतन UPS योजनेला काल मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या 23 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले तर ही संख्या 90 लाखांनी वाढेल अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या 12 महिन्यांच्या वेतनाच्या निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळेल. मात्र यासाठी त्यांना किमान 25 वर्ष सेवेत राहावं लागेल. किमान 10 वर्ष सेवा केलेल्यांना किमान 10,000 रुपये निवृत्तीवेतन दिलं जाईल. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मूळ वेतनाच्या 60% रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जाईल. पुढच्या आर्थिक वर्षापासून ही योजना लागू होईल. राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरुच राहील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते काल बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत 1,40,00,000 महिलांनी नोंदणी केली असून 1,07,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी काल विविध राजकीय पक्षांच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. ठाणे इथं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मूक निदर्शनं करण्यात आली. शासन आणि प्रशासनाचा वचक नसल्यानं अशा घटना वाढत असल्यानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही राजीनामे द्यावेत अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं आंदोलनात सहभाग घेतला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी थोरात यांनी केली. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काळ्या फिती बांधून भर पावसात आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली. जालना इथं शहरातल्या गांधी चमन चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. भोकरदन मंठा जाफराबाद बदनापूर इथंही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. बीड इथं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही काल बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात जागर जाणीवेचा हे अभियान राबवण्यात आलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केलं. मुंबई छत्रपती संभाजीनगर अमरावती यासारख्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले. नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या 25 जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11 वाजता ते सचखंड गुरुद्वाराला भेट देतील. दुपारी 12 वाजता ते नांदेड रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी 2:30 वाजता विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संध्याकाळी ते हैदराबादकडे प्रयाण करतील.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
परभणी जिल्ह्यातल्या जवळपास 2 लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पीक विमा दाव्याचे प्रलंबित असलेले 200 ते 225 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीनं संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम 1 आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान 21 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी परभणीतल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची समस्या ऐकून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यासंदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. या बैठकीत पीक विमा कंपनीनं पीक कापणी संबंधी घेतलेले आक्षेप समितीनं फेटाळून लावत प्रलंबित पैसे आठवडाभरात अदा करण्याचे आदेश दिले. मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात काल दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव, आडूळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथल्या मजरदरा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जगप्रसिद्ध वेरुळ इथल्या सीताधानी धबधबा पाहण्यासाठी काल पर्यटकांनी गर्दी केली होती. या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी पाटोदा, लिंबा गणेश तसंच पाटोदा गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, कंधार इथं अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही पाथरी, सोनपेठ, मानवत इथं तर हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि टेंभुर्णी इथं अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या लिमगाव इथं सर्वाधिक 116.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यात 6 मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहिले. कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना जीवनदान मिळालं असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. नांदेडमधला विष्णुपुरी प्रकल्प 98% भरला असून प्रकल्पाचे 2 दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मराठवाड्यात येत्या 5 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात गेले 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पूर आला आहे. गंगापूर धरणातून काल संध्याकाळी 7431 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून रात्री 9 नंतर 30169 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे तर पालखेड धरणातून कादवा नदीत पाणी विसर्ग प्रवाहित करण्यात आला. जालना इथल्या गजकेसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट होऊन 34 कामगार जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला. यापैकी 15 जणांना किरकोळ जखमा असल्यानं त्यांना प्रथमोपचार करून सुटी देण्यात आली. 12 कामगार 30 ते 65% भाजले असून त्यांच्यावर जालना इथं तर 7 कामगार 65% अधिक भाजल्यानं त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी कारखाना मालकासह अन्य 3 जणांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. बीड जिल्ह्यात परळी इथल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा महोत्सव उद्या 26 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या 3 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर. देशभरातल्या 11 लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप. एकात्मिक निवृत्तीवेतन युपीएस योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.